अध्याय 25 विजन्स ऑफ हेवन स्वर्गाचे दृष्टांत। काही जे दृष्टांत मला जे देण्यात आले ते प्रभू येशूने मला नरकामध्ये तो दाखवण्याच्या अगोदर दिले, आणि काही हे नरकाच्या ह्या प्रवासाच्या अखेरीस दिले, आणि ते असे आहेत। मी हे दृष्टांत खूपच प्रार्थनेमध्ये असताना, आराधनेमध्ये असताना हे मला मिळाले। प्रभूचं सर्व गौरव त्या ठिकाणामध्ये, ज्या ठिकाणामध्ये प्रार्थना करत होते त्या ठिकाणामध्ये उतरलं, आणि असे प्रकाशाचे वेगवेगळे किरण आणि प्रकाशाचे असे बिलोज किंवा असे जोत हे त्या ठिकाणामध्ये उपस्थित झाले। पुष्कळसे असे प्रकाशमय दिवे जणू काही पेटलेले होते, आणि खूप शक्ती देवाची माझ्यासमोर मला दिसत होती, आणि त्या अग्नीच्या मध्यभागी आणि त्या प्रकाशामध्ये परमेश्वराचं सिंहासन मी पाहिलं, आणि त्या सिंहासनावर देवासमान प्रभू त्या ठिकाणामध्ये मला दिसला, आणि खूप आनंद आणि त्याची शांती आणि प्रीती हे सर्वसमर्थ देवामधून वाहत होते, आणि पूर्ण त्या ठिकाणचं वातावरण ती हवा हे वेगवेगळे देवदूत लहान लहान बालकांप्रमाणे पण जे करीब होते ते पण मला दिसत होते, आणि ते प्रभूच्या चेहऱ्यावर चिंबन घेत होते आणि गीत गात होते, आणि त्याच्या पायाचे ते मुके घेत होते, आणि ते गाणे गात होते की पवित्र 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 सर्वसमर्थ देव हा पवित्र आहे। ते करीब त्यांच्या जीवा ह्या अग्नीच्या जीवा होत्या, आणि त्यांच्या पूर्ण डोक्यांवर अग्नीच्या जीवा जणू काय ह्या बसलेल्या होत्या, आणि प्रत्येक छोट्या छोट्या त्यांच्या पंखांवर ह्या अग्नीच्या जीवा होत्या, आणि त्यांचं ते जे पंखांचं हल्लं होतं त्याची हालचाल देवपाच्या गौरवामध्ये जणू काय ती एक अशी झाली होती। एक करीब माझ्याकडे आला आणि माझ्या डोळ्यांना त्यांनी स्पर्श केला, आणि त्या दृष्टांतामध्ये मी पाहिलं तर सोन्याचे असे मोठे मोठे डोंगर, मी पूर्ण पृथ्वीवर असं बघितलं, आणि कितीतरी मैल मला असं दिसलं की पाऊस पडलेला नव्हता, पूर्ण जमिनीला भेगा पडलेल्या होत्या, पूर्ण सुकून आणि दुष्काळी अशी ती दिसत होती, कुठंच झाड पालं दिसत नव्हते, आणि मग त्याच्या पलीकडे बघण्याची शक्ती मला देण्यात आली, स्वर्गामध्ये बघण्याची शक्ती मला देण्यात आली, आणि तिकडं प्रत्येक बाजूला आणि खालपर्यंत असे दोन राक्षसी फार मोठे असे माउंटन्स प्रचंड असे डोंगर मी पाहिले। मला त्यांची उंची सांगता येणार नाही, परंतु ते फार म्हणजे फारच उंच होते, आणि मी जवळ जणू काय त्या डोंगरांकडे गेले, आणि मला हे स्पष्टपणे जाणवलं की हे डोंगर पूर्ण सोन्याने, एकदम शुद्ध सोन्याने आणि एकदम चकचकीत आणि पारदर्शक सोन्याचे ते हे डोंगर होते, आणि ह्या डोंगरांच्या पलीकडे एक पांढरा शुभ्र प्रकाश होता, आणि तो प्रकाश पूर्ण या विश्वामध्ये किंवा युनिव्हर्समध्ये हा भरलेला होता। माझ्या हृदयामध्ये हे जाणवलं की हीच ती मूळची जागा असेल जिथं स्वर्ग स्थिर केलेला आहे। या पृथ्वीमध्ये मनुष्य छोट्याशा एखाद सोन्याच्या अंगठीसाठी भांडतात, परंतु देव सर्व सोन्याचा मालक आहे, सर्व सोनं हे त्याचं आहे। दुसरा दृष्टांत मी पाहिला तो म्हणजे एक मोठा राजवाडा बांधत असताना लोक मी पाहिले। मी प्रार्थना करत होते आणि हा दृष्टांत मला मिळाला, मला स्वर्गदूत हे दिसले, आणि ते जे काय आपण कामं पृथ्वीवर करतो विश्वासणारे त्यांचा रेकॉर्ड ते वाचून दाखवत होते. काही स्वर्गदूतांना पंख होते तर काहींना नव्हते, काही मोठे होते तर काही लहान होते, परंतु त्यांचे प्रत्येकाचे चेहरे वेगळे होते. जसे पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना आपण त्यांच्या चेहऱ्यावर ओळखू शकतो, तसं या स्वर्गदूतांना पण त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यांच्या हावभावाने आपण ओळखू शकतो. मी बघितलं की हे स्वर्गदूत खूपच कष्ट करत होते आणि त्यांनी मोठे मोठे असे डायमंड्स म्हणजे हिरे हे ते राजवाडे बांधण्यास ते तिथं लावत होते आणि त्याच्या पायामध्ये पण ते मोठे मोठे हिरे असे टाकत होते त्या राजवाड्यांच्या. आणि ह्या हिऱ्यांची जी जाडी होती ती एक फूट अशी जाड तो हिरा होता आणि 2 फूट असा लांबीचा तो हिरा होता आणि तो फारच सुंदर हे हिरे होते. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस एक आत्मा प्रभूसाठी जिंकला जातो त्यावेळेस त्या आत्मे जिंकणाऱ्याच्या त्या घरामध्ये एक हिरा बसवला जातो. तुमचं कुठलंच जे काय प्रभूसाठी केलेलं काम आहे ते व्यर्थ नाही ज्यावेळेस ते प्रभूसाठी केलं जातं. नंतर दुसऱ्या दृष्टांतात मी स्वर्गाची दरवाजे बघितले. मी ज्यावेळेस प्रार्थनेत होते आणि मला हा स्वर्गीय दृष्टांत झाला. मी आत्मेमध्ये होते आणि स्वर्गदूत माझ्याकडे आला आणि त्यांनी मला स्वर्गांमध्ये घेऊन गेला. तिथे पुन्हा पुष्कळचे असे प्रकाश आणि प्रकाशाचे वेगवेगळे जोत हे दिसत होते आणि देवाचं महान गौरव हे मला दिसत होत. आणि हे जे सोन्याचे जे डोंगर आहेत त्याच्या पलीकडं हे दृश्य मी पाहत होते आणि देवाची जी शक्ती होती ती तिथं स्पष्टपणे दिसत होती. जसं जसं ते स्वर्गदूत मला ह्या 2 मोठ्या दरवाज्यांकडे एका मोठ्या भिंतीमध्ये असणारे घेऊन गेला, तिथं आम्ही बघितलं 2 मोठे स्वर्गदूत ते फारच मोठे आणि उंच आणि अफाट असे होते आणि त्यांच्याकडे तरवारी होत्या. जणू काय ते 50 फूट तरी उंच असतील आणि त्यांचे पूर्ण केस हे सोन्याचे केस होते आणि ते दरवाजे इतके उंच होते की त्यांचे जे वरचा भाग आहे तुम्ही बघू शकले नाही आणि ते खूपच सुंदर असे कारागिरीने जरूर बनवलेले आहेत जे मी कधीच पाहिलेले नाही. ते हातांनी कोरल्याप्रमाणे दिसत होते आणि तिथे वेगवेगळे असे घड्या त्याच्या त्या दरवाजांमध्ये होते आणि वेगवेगळे असे कार्विंग किंवा कोरीव काम आणि त्या ठिकाणामध्ये सुंदरसे असे मोती हिरे आणि पवळे आणि रुबीज आणि वेगवेगळे असे मौल्यवान पाषाण आणि खडे हे लावले होते. त्या दरवाज्यांवर सर्व काही एकदमच सुव्यवस्थित रीतीने आणि परफेक्ट बॅलन्स मध्ये हे दरवाजे बनवण्यात आले होते आणि ते बाहेरच्या बाजूला उघडतात. मग एक देवदूत आला, त्याच्या हातामध्ये पुस्तक होत. या दरवाजामधून तो बाहेर आला आणि मग त्यांनी ज्यावेळेस ते पुस्तक तपासलं आणि मग त्यांनी मान हालवून होकार दिला आणि मग तो मला म्हटला की हा आता तू आतमध्ये जाऊ शकते. वाचकांनो, ऐकणाऱ्यांना तुम्ही हे स्पष्टपणे समजून घ्या की तुम्ही स्वर्गाच्या आतमध्ये जाऊ शकणार नाही जर तुमचं नाव हे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं नसेल. परंतु जर ते लिहिलेलं असेल तरच तुम्ही त्या स्वर्गाच्या दरवाज्यांमधून स्वर्गामध्ये प्रवेश करू शकता. नंतर एका दृष्टांतामध्ये एका देवदूताने मला स्वर्गामध्ये नेलं आणि त्यांनी मला एक फार मोठी खोली दाखवली आणि ती खोली त्याच्या भिंती पूर्ण सॉलिड गोल्डच्या होत्या, भरीव सोन्याच्या होत्या आणि त्या ठिकाणामध्ये असे अक्षर कोरले होते त्या भिंतींमध्ये आणि ते दृश्य जणू काय एक मोठी लायब्ररी वाचनालयाप्रमाणे होते. परंतु जे पुस्तके होते ते भिंतींमध्ये असे ठेवलेले होते, कुठल्या तरी शेल्फमध्ये जसं आपण पृथ्वीवर ठेवतो तसं नव्हते, ते भिंतींमध्ये ठेवल्याप्रमाणे मला दिसले. आणि मोठे मोठे जगे घातलेले स्वर्गदूत त्यांच्या हातामध्ये पुस्तके होते आणि ते त्याचा अभ्यास करत होते. आणि मी असं बघितलं की या पुस्तकांचे जे कवर होते ते खूप जाड असे सोन्याचे ते कवर होते आणि पुष्कळचे पानं हे लाल होते आणि ते पुस्तके फारच सुंदर होते. मग देवदूतांनी मला सांगितलं की हे जे पुस्तके आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक मनुष्याचं जीवनाचं संपूर्ण वृत्तांत किंवा रेकॉर्ड हे ठेवलेलं असतं जो जन्मलेला आहे पृथ्वीवर. मग मला असं सांगण्यात आलं की अजून अशा खोल्या आहेत जिथे अजून हे रेकॉर्ड्स आहेत. वेळोवेळी अद्यदेवदूत हे सर्व जे काही रेकॉर्ड्स आहेत देवासमोर आणतात त्याची मान्यता किंवा अमान्यतेसाठी, अप्रुव्हल किंवा डिसअप्रुव्हलसाठी. आणि या पुस्तकांमध्ये प्रार्थना, विनंत्या, संदेश, भविष्यवाणी, मग त्या लोकांचं जे काही मन आहे किंवा जे काही त्यांची ऍटिट्यूड आहे, वागण्याची जी काही पद्धत आहे, प्रभूमध्ये होणारी त्यांची वाढ जी आहे, मग अजून त्यांनी किती आत्मे ख्रिस्ताकडे आणले ते सुद्धा या ठिकाणामध्ये लिहिलेलं असतं. मग आत्म्याचे फळ कुठले कुठले त्यांच्या जीवनात आहे आणि पुष्कळशा अशा गोष्टी त्या पुस्तकामध्ये असतात. सर्व जे काय आपण पृथ्वीमध्ये करतो ते स्वर्गदूतांच्या या पुस्तकांमध्ये लिहिलं जातं. मग मी बघितलं की बऱ्याच वेळेस एक स्वर्गदूत यायचा आणि तो पुस्तक घेऊन जायचा आणि तो ते पानं एका मखमली सारख्या एका सॉफ्ट कपड्याने ते पुसत असे आणि मग ते धुतलेले जे पानं आहेत ते लाल व्हायचे. मग दुसरे एक मी दृष्टांत पाहिला तर स्वर्गामधून आलेली शिडी. देवाच्या आत्म्याने मला हा दृष्टांत दाखवला. मी एक फार मोठी आत्मिक शिडी बघितली जी स्वर्गापासून ते पृथ्वीपर्यंत उतरलेली मी पाहिली आणि त्याच्या अवतीभोवती अनेक स्वर्गदूत मी पाहिले जे खाली पृथ्वीवर येत होते आणि दुसऱ्या बाजूला ते वर जात होते. आणि जे स्वर्गदूत तशिडीवरचे होते त्यांना पंख नव्हते, परंतु प्रत्येक स्वर्गदूताच्या हातामध्ये एक पुस्तक होतं आणि त्या ठिकाणामध्ये एक नाव दिलं होतं पुढच्या त्या कव्हरवर. काही काही स्वर्गदूत असे दिसत होते की काही ते डायरेक्शन सांगत आहेत, काही आज्ञा देत आहेत आणि काही प्रश्नांचे उत्तर देत आहेत जे दुसरे स्वर्गदूत त्यांना विचारत होते. आणि मग त्यांना ते सूचना किंवा त्या आज्ञा जसे जसे मिळत होते तसे तसे ते अदृश्य होत होते. मी अजून अनेक अशा शिड्या पृथ्वीच्या भागांमध्ये बघितल्या आणि स्वर्गदूत हे सारखं त्यांचं चलनवलन स्वर्गातून पृथ्वीकडे होत होतं, वर जाणं आणि खाली येणं. आणि खूपच धैर्याने हे स्वर्गदूत हे त्यांची हालचाल होती कारण ते देवाचे हे मेसेंजर्स होते, निरोपे होते आणि देवाची आज्ञा ते त्याचं पालन करत होते.